चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखरेचा हंगाम तोंडावर, अजूनही कारखान्यांकडून 397 करोड FRP बाकी। 2019-20 गळीत हंगाम अगदी तोंडावर येऊन पोहोचला आहे। अजूनही महाराष्ट्रातील तब्बल 56 साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील 397.96 करोड रुपयांची शेतकऱ्यांची थकबाकी भागवलेली नाही। महाराष्ट्र साखर आयुक्त कार्यालयानं जारी केलेल्या नव्या आकड्यांनुसार गेल्या हंगामाची FRP जवळपास 1.71% बाकी आहे। हंगामाच्या दरम्यान 195 कारखान्यांनी 107 लाख टन साखर उत्पादन करण्यासाठी 952.11 लाख टन ऊसाची लागवड केली। ऊस शेतकऱ्यांचे एकूण 23,293.82 करोड रुपये कारखान्यांकडे देय होते, ज्यामधून कारखान्यांनी आतापर्यंत 22,915.62 करोड रुपये दिलेले आहेत। जवळपास 56 कारखान्यांकडून अजूनही FRP देणं बाकी आहे आणि 139 कारखान्यांनी 100% FRP भागवली आहे। यापैकी 45 कारखान्यांनी 80-99%, 8 कारखान्यांनी 60-79% आणि 3 कारखान्यांनी 59%पेक्षा कमी थकबाकी भागवली। हंगामादरम्यान 63 कारखान्यांना 82 रेव्हेन्यू रिकव्हरी कोड आदेश दिले गेले आहेत। अलीकडेच महाराष्ट्र साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मराठवाड्यातील 20 साखर कारखान्यांना आदेश दिला आहे की ते ऊस उत्पादकांना 2014-15 हंगामात वेळेवर पैसे न दिल्यामुळे 15% व्याजानं हे पैसे भागवावे लागतील। ऊस नियंत्रण आदेश 1966 नुसार 14 दिवसांच्या आत ऊस उत्पादकांना FRP देण्यासाठी कारखान्यांची मान्यता असेल तरच त्यांना नव्या गाळप हंगामासाठी महाराष्ट्रातील कारखान्यांना गाळप परवाने देण्यात येणार आहेत।